आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागा वरवीं मोनाली प्रभू तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज सकाळी 11 वरांचेर आकाशवाणी वेल्या मन की बात कार्यावळी वरवीं देश विदेशांतल्या लोकांकडेन संवाद साधतले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज 77व्या प्रजासत्ताक दिसाच्या पूर्वसांजेर राष्ट्राक उद्देशून उलोवप करतल्यो. युरोपीय आयोगाच्यो अध्यक्ष उर्सुला फॉन डर लायन भारताच्या अधिकृत भोंवडेर काल नवी दिल्लीन पावल्यो. फाल्यां प्रजासत्ताक दीस सुवाळ्यांत त्यो मुखेल सोयऱ्यो आसतल्यो. वेंचणूक आयोग आज नवी दिल्लीन 16वो राष्ट्रीय मतदार दीस मनयतलो. बायलांच्या प्रिमियर लीग क्रिकेट सर्तीन काल रातीं बडोदांत जाल्ल्या खेळांत दिल्ली कॅपिटल्सान रॉयल चॅलेंजर्स बँगलोरूक 7 विकेटींनी हारयलो. आतां पुराय खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज सकाळी 11 वरांचेर आकाशवाणी वेल्या मन की बात कार्यावळी वरवीं देश विदेशांतल्या लोकांकडे संवाद साधतले. हो ह्या म्हयन्याळ्या रेडिओ कार्यावळीचो 130वो भाग आसतलो. आकाशवाणी दूरदर्शनाच्या पुराय नेटवर्काचेर, AIR न्यूज वेबसायटीचेर आनी न्यूज ऑन एअर मोबायल एपाचेर ही कार्यावळ प्रसारीत जातली. तशेंच AIR न्यूज, DD न्यूज, PMO आनी म्हायती आनी प्रसारण मंत्रालयाच्या युट्यूब चॅनलांचेर ताचें थेट प्रसारण जातलें. हिंदी प्रसारणा उपरांत रोखडेच आकाशवाणी प्रादेशीक भाशांनी ही कार्यावळ प्रसारीत करतली. सरकार भारतांत आनी परदेशांत तरणाट्यां खातीर नव्यो संदी निर्माण करपा खातीर यत्न करता अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सांगलां. भारत जायत्या देशांकडे वेपार आनी मोबिलिटी कबलाती करता, जाका लागून देशांतल्या कुशळ तरणाट्यां खातीर जायत्यो संदी उक्त्यो जातात अशें तांणी मुखार म्हळें. प्रधानमंत्र्यांनी काल नवी दिल्लीच्यान व्हर्च्युअल रित्या 18व्या राष्ट्रीय रोजगार मेळाक संबोधित केले.
युवाओं को कौशल से जोड़ना और उन्हें रोजगार स्वरोजगार के अवसर देना ये हमारी सरकार की प्राथमिकता रही है. सरकारी भर्तियों को भी कैसे मिशन मोड पर किया जाए इसके लिए रोजगार मेले की शुरुआत की गई थी. इसके जरिए लाखों युवाओं को सरकार के अलग अलग विभागों में नियुक्ति पत्र मिल चुके हैं.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज 77व्या प्रजासत्ताक दिसाच्या पूर्वसांजेर राष्ट्राक उद्देशून उलोवप करतल्यो. राष्ट्रपतींचे हे भाषण सांजवेळा 7 वरांचेर आकाशवाणीच्या पुराय राष्ट्रीय नेटवर्काचेर प्रसारीत जातले. तशेंच दूरदर्शनाच्या सगळ्या चॅनलांचेर हिंदींत आनी उपरांत इंग्लिशींतल्यान प्रसारीत जातले. त्या उपरांत राष्ट्रपतींचे भाषण दूरदर्शनाच्या प्रादेशीक चॅनलांचेर प्रादेशीक भाषांनी प्रसारीत जातले. आकाशवाणी आपल्या प्रादेशीक नेटवर्काचेर राती 9:30 वरांचेर राष्ट्रपतींचे भाषण प्रादेशीक भाषेत प्रसारित करतली. युरोपीय आयोगाच्यो अध्यक्ष उर्सुला फॉन डर लायन काल भारताच्या अधिकृत भोंवडेर नवी दिल्लीन पावल्यो. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल हांणी सोशल मिडियाचेर केल्ल्या पोस्टान म्हळां, भारत युरोपीय संघाच्या धोरणात्मक भागीदारीच्या फुडल्या टप्प्याक मुखार व्हरपाचेर हे भेटीचेर भर दितले. फाल्यां सोमारा प्रजासत्ताक दीस सुवाळ्यांत युरोपीय कौन्सिलाचे अध्यक्ष आंतोनियो लुईस सांतोस द कॉस्ता बरोबर त्यो मुखेल सोयऱ्यो आसतल्यो. वेंचणूक आयोग ECI आज नवी दिल्लीन 16वो राष्ट्रीय मतदार दीस मनयतलो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ह्या कार्यावळीच्यो मुखेल सोयऱ्यो आसतल्यो. म्हजो भारत म्हजे मत ही अंदूच्या राष्ट्रीय मतदार दिसाची संकल्पना आसा आनी भारतीय लोकशाहीच्या केंद्रस्थानी नागरीक ही ताजी टॅगलायन आसा. ह्या सुवाळ्या वेळार राष्ट्रपती नव्यान नोंदणी केल्ल्या तरणाट्या मतदारांक मतदार फोटो वळखपत्रां दितल्यो. तशेंच तंत्रगिन्यानाचो प्रभावी वापर, वेंचणूक वेवस्थापन, मतदार जागृताय उपक्रम सयत वेगवेगळ्या वर्गांत उत्कृश्ट वेंचणूक पद्दती पुरस्कार आनी प्रसार माध्यमा खातीर खाशेले पुरस्कार भेटयतल्यो. आकाशवाणीच्या खबरां सेवा विभागाक 2025 वर्सा खातीर मतदार शिक्षण जागृताय मोहिमेत उत्कृश्ट मोहिमे खातीर इलेक्ट्रॉनिक रेडिओ विभागान मिडिया पुरस्कार फावो जाला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज नवी दिल्लीन राष्ट्रीय मतदार दिसाच्या कार्यावळींत हो पुरस्कार भेटयतल्यो. हो पुरस्कार सुलभ वेंचणुके विशीं जागृताय वाडप आनी वेंचणुकेन वांटो घेवपाक प्रोत्साहन दिवपा खातीर आकाशवाणीन दिल्ल्या योगदानाची दखल घेता. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी वेल्यान आयकतात.
भाई अब खेती में पानी की बचत और पैसे की बचत दोनों होंगी. वो कैसे? अब नए GST में ड्रिप इरिगेशन सिस्टम पर लगभग 9,000 रुपए की बचत.
वाह, लागत भी कम और फायदा ज्यादा.
भाई खेती हुई और आसान और पैदावार भी बेहतर.
नेक्स्ट जेन GST, बेटर एंड सिंपलर.
शुद्ध वेंचणूक वळेरी ही लोकशायेचो आधार आसा अशें काल मुखेल वेंचणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हांणी सांगलें. या उद्देशान वेचणूक नोंदीचं खाशेलं सघन पुनरावलोकन एसआयआर सुरू केलं. दरेका पात्र मतदाराचे नाव वेचणूक वळेरेन जोडून दरेका अपात्र मतदाराचे नाव काढून उडप हो त्याचा हेत असा. राष्ट्रीय मतदार दिसाच्या पूर्वसांजेर जारी केल्ल्या संदेशान ताणी हे भाष्य केले. बिहारान एसआयआर यशस्वीपणान पुराय झाला आणि सध्या 11 राज्यांनी आणि केंद्रशासित प्रदेशांनी सुरू असा असे कुमार हांनी सांगले. हेर राज्यांनी बेगीनच एसआयआर सुरू करतले असे ताणी म्हणले. आयोगान नागरिकांक सगळ्यो मतदार सेवा एकाच प्लॅटफॉर्म ईसीआय नेट वरवीं उपलब्ध करून दिल्या असे ताणी सांगले. पंचायती राज मंत्रालय आज नवी दिल्लीन वेचून आयल्ल्या पंचायती प्रतिनिधींचा भोवमान करतले. प्रजासत्ताक दिसाची परेड पळोवपाक या प्रतिनिधींक खाशेले सोयरेम आपयल्यात. केंद्र सरकाराच्या मुखेल येवजण्यांनी पुराय येस मेळिल्ल्या पंचायतींतल्यान सुमार 240 सरपंच, मुखिया, ग्रामप्रधान आणि ब्लॉक आणि जिल्हो पंचायत अध्यक्षांचा आसपाव भोवमानार्थ्यामधी असा. मंत्रालयान युनिसेफाच्या जोड पालवान विकसित केल्लो पंचायत मजत आणि संदेश सेवा पंचम चॅटबॉटाचो या कार्यावळीत शुभारंभ जातलो. पंचम हे एक डिजिटल प्लॅटफॉर्म असा जे पंचायत प्रतिनिधी अधिकारी आणि नागरिकांमधी थेट वेळार आणि द्विमार्गी संवाद साधपाक सुविधा दिता. या मंचावरवी येवजण्यो, प्रशिक्षण, साहित्य, सर्वेक्षण आणि पंचायत सेवांकडे संबंधित माहिती सहज उपलब्ध जातली, जाका लागून तळागाळांत पारदर्शक आणि प्रभावी सेवा वितरणाक चालना मेळटली. संसारिक अनिश्चिततायेच्या काळात देशातल्या तरणाट्यांनी सदांच तयार रावपाक जाय असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हांनी म्हणा. ते काल नवी दिल्लीन राष्ट्रीय कॅडेट कॉर्प्स प्रजासत्ताक दीस शिबिरात कॅडेटांक उद्देशून उलयताले.
ऑपरेशन सिंदूर के दौरान देश भर में ये मॉक ड्रिल्स किए गए तो उसमें हमारे एनसीसी कैडेट्स ने भी जनता को जागरूक करने में बहुत ही महत्वपूर्ण भूमिका निभाई है. सीसी आपके अंदर वो सारे गुण डेवलप करती है जो आपको हर तरीके से मजबूत बनाते हैं और आपकी यही मजबूती राष्ट्र को 2047 तक विकसित राष्ट्र बनाने में सहायक सिद्ध होगी.
भारतीय हवामान खात्यान आयएमडीन आज पंजाब, हरियाणा, चंदीगड आणि दिल्लीन सामके दाट धुक्याचं ऑरेंज अलर्ट जारी केला. आयएमडीन आज उपहिमालयन अस्तंत बंगाल, सिक्कीम आणि मध्य प्रदेशाचे दाट धुके पडतले असं अदमास उक्तायला. पंजाब, राजस्थान आणि हिमाचल प्रदेशात आज कुडकुड्याचे शी पडपाची शक्यता असा असे हवामान खात्यान सांगला. तसेच या महिन्याचे 26 मेरेन तामिळनाडू, पुडुचेरीन, करायकलान गडगड आणि जोगला मारपाचा अदमास हवामान खात्यान उक्तायला. आयएमडीन सांगला की या महिन्याच्या 27 मेरेन जम्मू काश्मीर आणि लडाख, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडात हलको ते मध्यम पाऊस आणि बर्फ पडपाची शक्यता असा. दादल्यांच्या 19 वर्सां सकयल्या क्रिकेट विश्वचषकांत भारतान झिम्बाब्वेन जाल्ले तिसऱ्या निमाणे गट पावण्यावेल्या मॅचीन न्यूझीलंडाक 7 विकेटींनी हरयलो. पावसाक लागून खंडीत जाल्ले मॅचीन भारता मुखार डकवर्थ लुईस पद्धती प्रमाण 37 ओव्हरींनी 130 धावण्याचे सुधारित लक्ष आशिल्ले. भारतान फक्त 13 पुचे 2 ओव्हरींनी हे लक्ष गाठले. बायलांच्या प्रीमियर लीग क्रिकेट सर्तीन काल राती बडोदान झाल्या खेळात दिल्ली कॅपिटल्सान रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरूक 7 विकेटींनी हरयलो. बेंगलुरूच्या 110 धावण्याच्या लक्ष्याक जाप दितना दिल्ली कॅपिटल्सान 15 ओव्हरींनी आणि 4 बॉलांनी 111 धावण्यो करून मॅच जिंकली. दिल्ली कॅपिटल्सच्या पंगडा खातीर लॉरा वॉल्डॉर्फान 38 बॉलांनी नाबाद 42 धावण्यो केल्यो. निमाणे परतून एक फावट काय मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज सकाळी 11 वरांचेर आकाशवाणी वेल्या मन की बात कार्यावळी वरवीं देश विदेशांतल्या लोकांकडे संवाद साधतले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज 77व्या प्रजासत्ताक दिसाच्या पूर्वसांजेर राष्ट्राक उद्देशून उलोप करतल्यो. युरोपीय आयोगाच्या अध्यक्ष उर्सुला फॉन डेर लायन भारताच्या अधिकृत भोवणेर काल नवी दिल्लीन पावल्यो. फाल्यां प्रजासत्ताक दीस सुवाळ्यांत त्यो मुखेल सोयरे आसतल्यो. वेचणूक आयोग आज नवी दिल्लीन 16वो राष्ट्रीय मतदार दीस मनयतलो. आणि इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राच्यो फुडल्यो राष्ट्रीय खबरो तुमकां आयकुपाक मेळटल्यो आज सांजवेळा 6:30.